आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत ग्रामीण रोजगार हमी आणि उपजीविका अभियान विधेयक संसदेत मंजूर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अनेक आयुष उपक्रमांचा प्रारंभ होणार। ख्रिसमस आणि नवीन वर्षारंभ काळात रेल्वेचं देशातल्या 9 विभागात 138 विशेष गाड्यांचं नियोजन आणि सय्यद मुश्कात अली करंडक स्पर्धा झारखंडनं पहिल्यांदाच जिंकली। आता सविस्तर बातम्या। विकसित भारत ग्रामीण रोजगार हमी आणि उपजीविका अभियान अर्थात विकसित भारत जी रामजी विधेयक संसदेत काल मंजूर झालं। परवा लोकसभेत मंजूर झालेल्या या विधेयकाला काल राज्यसभेचीही मंजुरी मिळाली। विकसित भारत 2047 या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगानं ग्रामीण विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी हे विधेयक संसदेत सादर करण्यात आलं। या विधेयकानुसार आता ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला 125 दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाईल। याद्वारे त्या कुटुंबातील प्रौढ अकुशल व्यक्तींना रोजगार मिळेल। या रोजगार निधीमध्ये केंद्र सरकारचा 60% तर राज्यांचा 40% वाटा असेल। केवळ ईशान्येकडील आणि हिमालयातील राज्यांसाठी केंद्र सरकार 90% निधी देणार आहे। राष्ट्रप्रथम या तत्वानुसार केंद्र सरकार काम करत आहे। गावांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना म्हणाले।
पैसा बचाना नहीं चाहते, हम रोजगार देना चाहते हैं, गांव को विकसित बनाना चाहते हैं। इसलिए इसी साल बजट में प्रस्तावित है 1,51,282 करोड़ रुपया। और ये रुपया कहाँ जाएगा? ये मजदूरों को मजदूरी के लिए भी जाएगा, ये गांव के विकास के लिए भी जाएगा। अकेले भारत सरकार 95,600 करोड़ रुपया खर्चा करेगी।
दरम्यान हे विधेयक मागे घ्यावं या मागणीसाठी काल सकाळी विरोधी पक्ष सदस्यांनी संसद भवन परिसरात निदर्शनं केली। राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचं नाव पुसण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला। देशभरातील लोकसेवा आयोगातील अध्यक्षांच्या 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज हैदराबाद इथं उद्घाटन होणार आहे। आयोगाच्या अध्यक्षांबरोबरच वरिष्ठ अधिकारी या परिषदेत सहभागी होतील। केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाकडून राबवण्यात येणाऱ्या प्रशासकीय सेवा भरती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि आव्हानांबाबत यावेळी चर्चा होण्याची अपेक्षा आहे। तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि यूपीएससीचे अध्यक्ष अजय कुमारही यावेळी उपस्थित राहणार आहेत। पारंपरिक औषधशास्त्रावर नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचा आज समारोप होणार आहे। या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक आयुष उपक्रमांचा प्रारंभ केला जाणार आहे। माय आयुष सर्वसमावेशक सेवा पोर्टल आणि आयुष मार्क या प्रमाणीकरणाचा यामध्ये समावेश आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या योग प्रशिक्षण विषयावरील तांत्रिक अहवालाचं आणि फ्रॉम रूट्स टू ग्लोबल रीच 11 इयर्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन इन आयु या पुस्तकाचं प्रकाशन या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। तसंच 2021 ते 2025 या काळात योग प्रसार आणि विकासामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे। जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालयानं आयोजित केलेल्या या शिखर परिषदेत जागतिक नेते, धोरणकर्ते, वैज्ञानिक, वैद्यकीय व्यावसायिक आणि समाजातील अन्य मान्यवरांनी समान, शाश्वत आणि पुराव्यावर आधारित आरोग्य प्रणालीच्या विकासाबाबत चर्चा केली। भारत आणि ओमान यांच्यादरम्यान काल सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओमान भेटीदरम्यान वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि ओमानमधील समपदस्थ मंत्र्यांनी मस्कत इथं यावर स्वाक्षरी केली। दोनही देशांमध्ये शिक्षण, सागरी व्यापार, कृषी क्षेत्राशी संबंधित विविध सामंजस्य करारही करण्यात आले। भारत आणि ओमान यांच्यातील बंध जुने असल्याचं मोदी यावेळी म्हणाले।
भारत और ओमान के बिजनेस हमारे ट्रेड को रिप्रेजेंट करते हैं। आप उस विरासत के वारिस हैं जिसका सदियों का एक समृद्ध इतिहास रहा है। सभ्यता के आरंभ से ही हमारे पूर्वज एक दूसरे के साथ मैरिटाइम ट्रेड कर रहे थे।
भारत ओमान यांच्यातील दृढ संबंधांचं प्रतीक म्हणून ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांनी मोदी यांना ऑर्डर ऑफ ओमान हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. तीन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी काल मायदेशी परतले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताच्या विकासासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक अर्थात शांती विधेयक काल संसदेत मंजूर झालं. भारताच्या तंत्रज्ञान विश्वातला हा क्रांतिकारी क्षण असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं स्वागत केलं आहे. या विधेयकामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला बळ मिळेल, हरित उत्पादकतेला चालना मिळेल आणि भविष्यात स्वच्छ ऊर्जा निर्मितीला निर्णायक वेग येईल असं मोदींनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गुंतवणूक, नवसंशोधन आणि राष्ट्र उभारणीची हीच योग्य वेळ असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. आगामी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळात होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन देशातल्या 9 विभागात 138 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे. या गाड्यांच्या एकंदर 650 फेऱ्या होणार असून यातील 244 फेऱ्यांबाबतची सूचना जारी करण्यात आली आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्ष प्रवाशांना विनासायास साजरं करता यावं यासाठी या विशेष रेल्वेगाड्यांद्वारे अतिरिक्त क्षमता, सुविधा आणि सेवा पुरवण्याचा प्रयत्न असल्याचं रेल्वे विभागानं म्हटलं आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या पार्थिव देहावर काल उत्तर प्रदेशातल्या नॉयडा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राम सुतार यांचं काल दिल्लीत वृद्धापकाळानं निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. स्टॅच्यू ऑफ युनिटी या जगातील सर्वात उंच पुतळ्याचं आरेखन सुतार यांनी केलं होतं. याखेरीज अनेक थोर व्यक्तींचे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे बारकावे दाखवणारे पुतळे सुतार यांनी उभारले होते. पद्मश्री, पद्मभूषण, टागोर सांस्कृतिक पुरस्कार यांसारखे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले होते. गेल्याच महिन्यात त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. बांगलादेशमध्ये चट्टोग्राम इथं काल रात्री भारतीय सहाय्यक उच्चायुक्तांच्या निवासस्थानाजवळ काही आंदोलकांनी जोरदार निदर्शनं करत दगडफेक केली. यामुळे नव्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्रभर सुरक्षेच्या कारणास्तव दूतावासाच्या परिसरात 100 अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बांगलादेशमधील विद्यार्थी नेता उस्मान हादीचा सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान काल मृत्यू झाला. त्याच्या निधनाची बातमी आल्यानंतर बांगलादेशात आंदोलकांनी निदर्शनं केली. गेल्या महिन्यात झालेल्या दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एका प्रमुख आरोपीला राष्ट्रीय तपास संस्थेनं काल अटक केली आहे. जम्मू काश्मीरमधल्या शोपिया इथल्या रहिवासी असलेला यासीर अहमद दार याला एनआयएनं नवी दिल्लीतून ताब्यात घेतलं. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेला हा 9वा आरोपी आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत झारखंडच्या संघानं पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली. काल पुण्यात झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झारखंडनं 20 षटकात 262 धावा केल्या. कर्णधार ईशान किशननं 49 चेंडूत 101 धावा केल्या. प्रतिस्पर्धी हरियाणाच्या संघाचे सर्व फलंदाज 193 धावांवर बाद झाले. ईशान किशननं या स्पर्धेत सर्वाधिक 517 धावा केल्या आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांदरम्यान 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला अंतिम सामना आज अहमदाबाद इथं होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मालिकेत 2 सामने जिंकून आघाडीवर आहे. आजचा सामना जिंकून निर्णायक यश मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. लखनौ इथला 4था सामना दाट धुक्यामुळे रद्द करावा लागला होता. हवामान. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तराखंडमध्ये दाट धुकं असेल. ईशान्येकडील राज्यांसह झारखंड आणि त्रिपुरामध्येही दाट धुक्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता अजूनही खराबच आहे. आज सकाळी दिल्लीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक 387 नोंदवला गेला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत ग्रामीण रोजगार हमी आणि उपजीविका अभियान विधेयक संसदेत मंजूर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अनेक आयुष उपक्रमांचा प्रारंभ होणार. ख्रिसमस आणि नवीन वर्षारंभ काळात रेल्वेचं देशातल्या 9 विभागात 138 विशेष गाड्यांचं नियोजन आणि सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा झारखंडनं पहिल्यांदाच जिंकली. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.